चीनीमंडी.com पॉडकास्ट।
भारतीय फर्म टांझानियामध्ये स्थापन करणार साखर कारखाना। टांझानिया प्रधानमंत्री कार्यालयाच्या गुंतवणूक राज्यमंत्री अंगेला कैरुकी यांनी भारतीय गुंतवणूकदार पुरंदरे इंडस्ट्री स्टील लिमिटेड द्वारा देशाची राजधानी डोडोमोमध्ये चमिनो जिल्ह्यामध्ये साखर कारखाना सुरू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे। भारत टांझानिया व्यापार संबंध वाढत आहेत आणि साखर कारखान्याची स्थापना जुलै 2016 भारतीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दौरा झाल्यानंतर प्रोत्साहन दिलेल्या निर्णयांपैकी एक आहे। मंत्री कैरुकी यांनी कारखान्याचा दौरा केला होता, जिथे त्यांनी कंपनीचे व्यवस्थापक सतीश पुरंदरे यांच्याकडून कारखान्याच्या निर्मितीबाबत माहिती घेतली। दौऱ्यानंतर कैरुकी यांनी सांगितले की भारत अजूनही टांझानियाच्या प्रमुख व्यापार आणि गुंतवणूक भागीदारांपैकी एक आहे। कंपनीचे व्यवस्थापक सतीश पुरंदरे यांच्या अनुसार कारखान्यामध्ये प्रतिवर्ष 5,000 टन साखर उत्पादन करण्याची क्षमता आहे। जून 2021 सुरू होण्याची शक्यता आहे। पुरंदरे यांनी सांगितले की राष्ट्रपती जॉन मॅंगफुली यांच्या नेतृत्वाखाली सरकार आम्हाला मोठे सहकार्य करत आहे। त्यांना आशा आहे की ही गुंतवणूक चमिनो जिल्ह्यामध्ये आर्थिक क्षेत्राला अधिक चांगले बनवण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावेल।